सुख दुख अनुभवता पण संग चलंदा तेरीच गति मा सुख दुख अनुभव
हवे